आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा. देशात नागपूर पुणे ही सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत रेल्वे सुरू. राज्यात सायबर तसंच आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. नागपुरातील कोराडी मंदिर परिसरातील निर्माणाधीन प्रवेशद्वार कोसळल्यानं 17 जण किरकोळरित्या जखमी, कोणतीही जीवितहानी नाही. आणि नाशिकमध्ये इगतपुरी इथं एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश, 5 जणांना अटक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यानिमित्तानं नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आज बंगळुरूच्या केएसआर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमातून नागपूर पुणे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं. तसंच याच कार्यक्रमात बेंगळूर बेळगाव आणि कटरा अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. त्यांनी नागपूर पुणे या रेल्वेचे महत्व अधोरेखित केले.
थर्ड इज बिटवीन नागपूर अँड पुणे. दीज टू आर व्हेरी लार्ज इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल हब्स अँड देर इज लॉट ऑफ डिमांड फॉर मुव्हमेंट बिटवीन पुणे अँड नागपूर.
अजनी पुणे ही महाराष्ट्रातील 12वी वंदे भारत गाडी असून 881 किलोमीटर अंतर कापणारी ती देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत आहे. या एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर जवळपास 12 तासात कापणं शक्य होणार असून यामुळे यापूर्वी लागणारा प्रवासाचा अधिकचा वेळ वाचणार आहे, असं प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल. केवळ 12 तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे. नॉर्मली आपल्याला माहिती आहे 16-17 तास त्या ठिकाणी लागतात आणि म्हणून या वंदे भारत ट्रेन करता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो. आज त्यासोबत रेल्वेच्या अथॉरिटीशी मी चर्चा केली आहे. आता नगरवरनं ट्रेन दौंडला जाते, दौंडवरनं पुण्याला जाते. एक प्रकारे 100-125 किलोमीटर डी रुटिंग केलं जातं आणि म्हणून मी त्यांना असं सुचवलंय की नगरवरनं जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल. आमचा प्रयत्न असाही आहे की आपण जो छत्रपती संभाजीनगर पासनं पुण्यापर्यंत नवीन एक्सप्रेस वे करतोय त्याच्याच राईट ऑफ वे मध्ये आपल्याला जर ही रेल्वे करता आली तर नागपूर पुणे डिस्टन्स रेल्वेचं 100 किलोमीटर पेक्षा आपल्याला कमी करता येईल.
अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी नागपूर ते पुणे प्रवासादरम्यान वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड या स्थानकांवरून थांबून दौंड कॉल्डलाईन मार्गे पुण्याला पोहोचणार आहे. या रेल्वेला शेगाव इथंही थांबा देण्यात आला आहे, असं मध्य रेल्वेनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे. आज या ट्रेनच्या ट्रायल रनमध्ये सहभागी झालेल्या प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
मी आज वंदे भारत मध्ये नागपूर टू बडनेरा ट्रॅव्हल करत आहे आणि आता जस्ट आमची ट्रेन स्टार्ट झाली आहे. याचा अनुभव चांगला आहे बाकी ट्रेनपेक्षा. याचे स्टॉपेज आहे आणि बाकी ट्रेनपेक्षा जलद गतीने आणि फास्ट मध्ये 2 तास बिफोर बाकी ट्रेनपेक्षा आपल्याला पुण्याला पोहोचवणार.
याप्रसंगी रेल्वे स्थानकाचा परिसर पुष्पहार, तोरण, पताका आणि फुलांनी सजवण्यात आला होता. मुख्यमंत्री आणि इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं, सावध राहावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केलं. नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या गरुड दृष्टी समाज माध्यम निगराणी प्रकल्पाचं सादरीकरण आणि आर्थिक फसवणूक झालेल्यांना त्याची चोरलेली रक्कम परत देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नागरिकांनी फसवणूक झाल्यावर त्याची माहिती तातडीनं संबंधित यंत्रणांना द्यावी, जेणेकरून वेळीच योग्य ती कारवाई करून ही फसवणूक थांबवता येईल, असंही फडणवीस म्हणाले. देशातील सर्वात उत्तम सायबर गुन्हेगारी विरोधी यंत्रणा महाराष्ट्राकडे आहे, याचा उल्लेख त्यांनी केला. तसंच गरुडदृष्टी प्रकल्पाद्वारे समाज माध्यमावरच्या द्वेषपूर्ण गुन्हेगारी पोस्टवर कारवाई करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. भविष्यात इतर पोलीस दलांनाही ही यंत्रणा देण्यात येईल आणि राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका ती बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2025 विविध सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 200 पीडितांना त्यांच्या गमावलेल्या मालमत्तेची एकूण 10 कोटींची परतफेड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत दक्षिण नागपूरच्या क्रीडा चौक इथल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात नागरिकांच्या मनात राष्ट्रध्वजाप्रती अभिमान जागृत करण्यासाठी घेतलेल्या तिरंगा प्रतिज्ञेने झाली. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात हाती तिरंगा घेऊन स्वातंत्र्यसैनिक आणि वीर हुतात्म्यांना अभिवादन करणारा तिरंगा मेळा घेण्यात आला. वाशिम जिल्ह्यातल्या पंचायत समिती कारंजा इथल्या शिवन बुद्रुक इथं काल हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या मोहिमेअंतर्गत रॅली निघाली. शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवली. राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग तसंच जल आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयानं हर घर तिरंगा हर घर स्वच्छता स्वतंत्रता ही जनजागृती मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत ग्रामपंचायतीनं ही मोहीम राबवली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरातील कोराडी मंदिर परिसरातील निर्माणाधीन प्रवेशद्वार उशिरा रात्री कोसळल्यानं या अपघातात 17 जण किरकोळरित्या जखमी झाले आहेत. जखमींना विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली.
इथे कोराडी मंदिराच्या मागे जे महाद्वाराचं बांधकाम चालू होतं तिथे ऑलरेडी एनडीआरएफची टीम आहे, लोकल पोलीस ऑलरेडी इथे पोहोचले आहेत, अँब्युलन्स आहेत. तर कुठल्याही प्रकारची कॅज्युलिटी आतापर्यंत रिपोर्ट झालेली नाही आहे. तरी देखील काही शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण आता पुढचं सर्व तिथे एक्सकॅव्हेशन करून चेक करत आहोत. परंतु आतापर्यंत काही कुठलीही कॅज्युलिटीची शक्यता इथे दिसत नाहीये.
निर्माणाधीन प्रवेशद्वार कोसळल्याची माहिती नागपूर जिल्हा प्रशासनाला मिळताच एनडीआरएफचे पथक मदत करण्यासाठी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली. ही घटना काल रात्री 9:30 दरम्यान घडली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी पोलीस एमएमआरडीए सह कोराडी मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आज घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी बावनकुळे यांनी या घटनेत दोष कुणाचा आहे याची चौकशी करण्याचे निर्देश दिले असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं. कोराडी मंदिरात जवळील मुख्य प्रवेशद्वाराचं बांधकाम एनएमआरडीएच्या माध्यमातून होत आहे. या बांधकामाचा कोराडी मंदिर संस्थांशी काही संबंध नसल्याचं मंदिर प्रशासनाद्वारे कळवण्यात आलं आहे. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरू असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या 5 जणांना अटक केली आहे. अमेझॉन या ई कॉमर्स संकेतस्थळाचं ग्राहक मदत केंद्र असल्याचं भासवून या कॉल सेंटरवरून ग्राहकांना फसवणूक करणारे फोन केले जात होते. गिफ्ट कार्ड तसंच क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीतले फोन कॉल अमेरिका कॅनडा आणि अन्य देशांच्या नागरिकांना करून त्या माध्यमातून फसवणूक केली जात होती. आरोपींनी 60 जणांना या सेंटरवर कर्मचारी म्हणून नेमलं होतं. सीबीआयनं तपासादरम्यान 44 लॅपटॉप आणि 71 मोबाईल फोन जप्त केले तसंच महागड्या गाड्या सोनं आणि मोठ्या प्रमाणात रोकडही जप्त केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील रामदेगी परिसरात निमढेला तलावाला लागून असलेला चंदई कालवा काल रात्री फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. निमढेला तलावाचं पाणी चंदई कालव्याद्वारे 20 किलोमीटर पुढे जातं. तब्बल 6,000 एकर भागातील शेती ओलिताखाली येते. या तलावाचं बांधकाम 40 वर्षांपूर्वी करण्यात आलं असून शेतकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार चंदई कालव्याची दुरवस्था अवगत केली मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रात्री अर्जुनी झरी गावातील 20 फूट लांब कालवा फुटला. या परिसरात पाऊस कमी पडल्यामुळे धान पिकावर संकट ओढवलं आहे. त्यातच कालवा फुटल्यानं धान पिकांना पाणी मिळणं कठीण झालं आहे. प्रशासनानं यावर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मेळघाटातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल वनक्षेत्रामधील महावितरणच्या 33 केव्ही जारीदा चिखलदरा उपकेंद्राला वनविभागाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जारीदा आणि परिसरातील 50 गावांना सुरळीत वीज पुरवठा मिळणार आहे. त्यामुळे विजेशी संबंधित समस्यांचं कायमस्वरूपी निराकरणही होणार आहे. जिल्हा विकास निधीतील आदिवासी उपाय योजनेअंतर्गत 9,33,94,000 खर्च करून जारीदा इथं नवीन 33 केव्ही उपकेंद्र उभारण्यात आलं आहे. मागील 2-3 दिवसापासून राज्यात पावसानं पुन्हा जोर धरला असून आजपासून त्याचा प्रभाव आणखी वाढणार आहे. संपूर्ण विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील चिखली आणि सिंदखेड राजा तालुक्यात पुन्हा काल रात्री अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा. देशात नागपूर पुणे ही सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत रेल्वे सुरू. राज्यात सायबर तसंच आर्थिक फसवणुकीचा प्रकार वाढल्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. नागपुरातील कोराडी मंदिर परिसरातील निर्माणाधीन प्रवेशद्वार कोसळल्यानं 17 जण किरकोळरित्या जखमी, जीवितहानी नाही. आणि नाशिकमध्ये इगतपुरी इथं एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश, 5 जणांना अटक. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.